हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. परांजपे स्कीममधून वैभव बोलतो. तुमची काही रिक्वायरमेंट आहे का मॅम प्रॉपर्टी रिलेटेड पुण्यामध्ये, फ्लॅट वगैरे? माझं आहे ना मॅम. तर मॅम तुम्हाला मला कळू शकेल का तुम्हाला कोणत्या एरियामध्ये फ्लॅट आहे? हो, फक्त परांजपे स्कीम मॅम. ओके, तर तुम्ही आय गेस दाही सगळं बघितलं होतं. परांजपे अध्यक्ष परिसर म्हणून आमचं दाहिरीमध्ये प्रोजेक्ट आहे, त्यासाठी तुम्ही बघितलं होतं. तिथे अवेलेबल आहेत आता फ्लॅट. तिथे 1 BHK आहे, 1 BHK आहे, 2 BHK आहे, 3 BHK आहे. तुम्हाला कोणत्या मध्ये इंटरेस्ट आहे मॅम? 1 BHK आहे ना मॅम. त्याचा कार्पेट एरिया येईल मॅम 450 square feet, आणि त्याचं फायरिंग राहील मॅम 35% पुढे. देन 2 BHK जे आहेत ते 3 रेंज मध्ये आहेत, 600 square feet, 700 square feet आणि 800 square feet. त्यामध्ये मॅम त्याचं पोझिशन मॅम यावर्षी डिसेंबर मध्ये आहे. तुम्हाला जर म्हणजे या संडे किंवा सॅटरडे संडे किंवा कधी जमलं तर तुम्ही साईट व्हिजिट करू शकता. मी तुम्हाला आमचे साईट मॅनेज. हो, काय प्रॉब्लेम नाही. वाटलं तर तुम्हाला 2 BHK. ओके मॅम. जे 600 square feet आहे ना, त्याचा 55 lakhs onwards. जो 700 square feet आहे तो 6 lakh onwards, आणि जो 800 square feet आहे तो 68 lakh onwards. ऑल इन्क्लुझिव्ह मॅम. ऑल इन्क्लुझिव्ह मध्ये कसं येतं मॅम, तुमचं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST, कार पार्किंग, हे सगळे इन्क्लुझिव्ह येत. युजेबल एरिया सांगितला मॅम तुम्हाला 450 square feet कार्पेट एरिया. बिल्टअप ची इन्फॉर्मेशन नाही आहे आमच्याकडे, आम्ही फक्त कार्पेट एरियाची आहे. बिल्टअप तुम्ही साईटने सांगू शकते किंवा साईट वरती गेल्यावर तुम्हाला कळेल. सॅम्पल फ्लॅट अभिरुचीला नाही आहे मॅम ऍक्च्युली अवेलेबल, म्हणजे आमच्या इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग. मी तुम्हाला साईट मॅनेजर आहे विशाल सर म्हणून, त्यांचा नंबर देतो. ते स्पेशली अभिरुचीसाठी आहेत. तर तुम्हाला जमे तेव्हा तुम्ही साईट व्हिजिट करा. आणि तुम्हाला साईट व्हिजिट साठी जर कॅब वगैरे असेल पिकअप ड्रॉप साठी, ती सुद्धा अवेलेबल आहे मॅम फ्री ऑफ कॉस्ट. ओके, अच्छा, म्हणजे जवळच आहे मॅम, काय प्रॉब्लेम जरी तिथून मॅम चालत. मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवतो, तुम्ही त्यांना उद्या कॉल करून किंवा आता कॉल करून उद्या गेलात तरी चालेल. ओके मॅम, थँक्यू सो मच.